होतो. नेता त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवतो, सारथी त्याला म्हणावे जो अन्यायावर घाव चालवतो. दिशा पाऊल छे बदलणारे लय हरामी भेटतील, पण खानदानी मर्द त्याला म्हणावे जो बाबासाहेबाचं नाव चालवतो. म्हणून असे नाव चालवणारे आपले संदीप दादा गायकवाड, म्हणून त्यांच्यासाठी एक मुखडा आणि ताईंसाठी एक मुखडा त्याने आपली रमाई करते. शिवसेना युवा प्रमुख आकाशभाऊ सोनवणे यांच्याकडून 500 रुपये भेट मिळाले, धन्यवाद. आणि काय म्हणायचं आहे, अग बाई अग बाई अग बाई.
घडविला
¡Suscríbete!
ठिकाणी
जय भीम
या ठिकाणी राजू वाघुल साहेबांच्या पार्टीतर्फे रमाई आणि एक खानदेशी गाणं होणार आहे.